와
धनी मातुर माझा देवा वाघावाणी असू दे